कथा एका महान शिक्षण तपस्वीची. कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पिंडसे यांची चरित्रकथा. मानसिक व्यथा आणि व्याधी यांचे परिणाम शरीरावर कसे होतात आणि शल्य विसर्जन उपासना केल्याने ते परिणाम कसे दूर होतात यासंबंधी आप्पांनी केलेले प्रयोग आपण पाहिले आहेत. परंतु जी निरोगी माणसं आहेत त्यांचं शारीरिक मानसिक सामर्थ्य कसं वाढेल, कर्तृत्व कसं वाढेल, त्याच्यासाठी चित्तशुद्धीची आणि मनशक्ती वाढवण्याची उपासना कशी असावी यावरही आप्पांनी प्रयोग केले. तसेच अनेक व्यक्तींचे संकल्प एकवटले तर त्यातून समूह शक्ती कशी प्रकट होऊ शकेल यावरही त्यांनी चिंतन आणि प्रयोग केले. हे दोन्ही आपण क्रमशः पाहूया. आप्पांनी रुजवलेली उपासना कोणा विशिष्ट दैवताची नव्हती तर विश्वाच्या मुळाशी असलेल्या परब्रह्मशक्तीची होती. ही परब्रह्मशक्ती माझ्या संस्कृतीत, माझ्या समाजात आणि मानवतेत प्रकट होवो असे मराठी मंत्र त्यांनी रचले. त्यानंतर माझ्या स्वतःच्या व्यक्तित्वातून ती प्रकट होवो असं मौन चिंतन करावं असंही त्यांनी सुचवलं आहे. त्यानंतर गायत्री मंत्राची उपासना ते अर्थासह करायला सांगत. गायत्री मंत्रामध्ये पृथ्वी, अंतरिक्ष, सूर्य, कोटी सूर्य, आकाशगंगा, अनंत आकाशगंगा आणि त्यांच्यासह या विश्वाला चालवणारा जो परमात्मा त्याच्या तेजाचं आम्ही ध्यान करतो असा आशय आहे. परब्रह्मशक्तीचं प्रकटन समाजात, राष्ट्रात होण्यासाठी प्रार्थना ही व्यापकापासून सुरुवात केलेली आहे. नंतर ती शक्ती माझ्यातून प्रकट होवो म्हणजे मर्यादित व्यक्तिगत अस्तित्वातून प्रकट होण्यासाठी प्रार्थना केली आहे. मग पुन्हा व्यक्तिगत संकल्पातून वैश्विक विराट प्रार्थनेकडे प्रवास केला आहे. मोठ्यातून छोट्याकडे आणि छोट्यातून परत मोठ्याकडे असं उपासनेचं स्वरूप असावं असं ते म्हणतात. या प्रकारची उपासना दीर्घकाल ज्यांनी दररोज केली त्यांनी तिचे आपल्यावर होणारे परिणाम लिहून ठेवले आहेत. स्वतः आप्पांनी याविषयी लिहिलं आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला ईश्वर शक्तीचा साक्षात्कार झाला, कुंडलिनी जागृत झाली, असं असूही शकेल. पण आपल्या दैनंदिन व्यवहारात, आचरणात जर फरक पडला नाही तर परब्रह्मशक्तीची आपल्याला अनुभूती आली किंवा तिचं स्वतःमध्ये अवतरण झालं असं कशासाठी समजायचं? अप्रतिहत प्रेरणेचा झरा जर आपल्याला सापडला तर म्हणता येईल की इथे काहीतरी विशेष घडलेलं आहे. आपल्या भोवतालच्या माणसाशी होणारं आपलं वागणं बदललं आहे का? दैनंदिन कार्यात विशेष यश मिळत आहे का? ही सर्व परब्रह्म शक्तीच्या अवतरणाची शुभचिन्ह म्हटली पाहिजेत. आप्पांच्या सहकार्यांचे अनुभवही त्यांनी लिहिले आहेत. एकजण लिहितात, माझी निंदा आणि स्तुती पचवण्याची शक्ती नित्य उपासनेमुळे वाढली. पूर्वी अपयश आलं की मी फार नाउमेद होत असे, कित्येक आठवडे काही करूच नाहीये असं वाटायचं. पण आता मी यश आणि अपयश यांच्याकडे तटस्थपणे पाहायला शिकलो. कोणी बोललेलं जिव्हारी लागेन असं झालं, त्यातलं तथ्य स्वीकारावं आणि बाकी सोडून देता यावं अशी स्थिती झाली. ही झाली पहिली गोष्ट. नित्य उपासनेमुळे नित्य नवा दिस जागृतीचा असं होऊ लागलं. संवेदन क्षमता वाढली. साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य जाणवायला लागलं. आपल्याला काही सतत परीक्षकाची भूमिका घेण्याचं कारण नाही. एखाद्याचं भाषण ऐकताना केवळ आशयाबरोबर इतरसुद्धा अनेक गोष्टी जाणवायला लागतात. वक्त्याचा उत्साह, प्रसन्नता, श्रोत्यांशी संवाद करण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी नव्यानं ध्यानात येऊ लागल्या। ही माझ्याबाबत घडलेली दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला। आधी एखादं काम सर्वांनी मिळून करायचं ठरलं होतं, पण प्रत्यक्षात तर मला ते एकट्यालाच करावं लागणार आहे असं दिसलं, मग ते मला जमेल का असा प्रश्न मला पूर्वी येत असे, परंतु आता येत नाही। थोडे जास्त कष्ट पडतील, पण जमेल आणि जमेलच जमेल अशी खात्री वाटते। काम करत असताना वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतं। काही अपरंपार श्रीमंत, मोठमोठ्या उद्योगांचे प्रमुख, मोठे नेते, कोणी मोठे शासकीय अधिकारी, कोणी महाविद्वान, पण आपण आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकतो, त्यांच्याशी मोकळेपणाने प्रसन्नतेने संवाद करू शकतो, हे सामर्थ्य मला उपासनेने दिलं। उपासनेचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे भावनिकदृष्ट्या मी स्वावलंबी झालो। माझी प्रेरणा लोक माझं कौतुक करतात की नाही यावर अवलंबून राहिली नाही। मनस्थिती थोडी अस्वस्थ झाली तर ती ठीक करायला आता कोणाकडे जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही। माझ्या हातून झालेल्या लहान मोठ्या चुकांबद्दल क्षमा मागायची मला लाज वाटत नाही। मी एवढं केलं आहे, मला एवढं मिळालं पाहिजे असे व्यक्तिगत लाभहानीचे विचार माझ्या मनात येत नाहीत। खूप आनंद झाला तरी तो कुणाला तरी जाऊन सांगितलाच पाहिजे अशी उर्मी वाटत नाही। मन पुष्कळसं शांत आणि संतुलित असतं, ते उपासनेमुळे आहे। शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतालच्या सर्वांच्या विषयी मला कृतज्ञता वाटते। सगळ्यांच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे याची जाणीव राहत असल्यामुळे आपण करते आहोत ही भावना कमी कमी होत जाते। आज आपण जे काही आहोत ते इतरांनी आपल्यासाठी जाणीवपूर्वक किंवा अजाणता ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळे आहोत याचं भान सदैव असतं। थोडक्यात सांगायचं तर उपासनेमुळे मन व्यापक, उदार, इतरांच्या विषयी संवेदनशील होतं आणि व्यवहारात अधिक कृतिशीलता, प्रसन्नता आणि नम्रता येते। तुम्ही उपासना कोणत्याही पद्धतीने करा, कोणत्याही दैवताची करा किंवा केवळ त्या अंतिम शक्तीपुढे विनम्र व्हा, पण या उपासनेने ही प्रसादचिन्ह आपल्या जीवनात अवश्य जाणवतील असं आप्पा सांगतात।